नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे राज्याची वाटचाल वेगानं करण्यासाठी दावोस परिषद निर्णायक, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. नांदेड इथं नियोजित हिंदी चादर सोहळ्याच्या आमंत्रणाचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून स्वीकार. राज्यातल्या सर्व मनपा महापौर पदांची येत्या गुरुवारी मंत्रालयात आरक्षण सोडत. आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपसोबत युतीसाठी शिवसेना आग्रही. आता सविस्तर बातम्या. राज्याची $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल वेगवान करण्यासाठी दावोस परिषद निर्णायक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काल दावोस इथं आर्थिक परिषदेत सहभागी होण्यापूर्वी महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या परिषदेत गेल्या वर्षी 16 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले असून यंदा त्याहून अधिक गुंतवणूक आणण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
एक प्रकारची इन्व्हेस्टर्सची किंवा बिझनेसेसची चावडी आहे. या चावडीवर सगळे लोक तुम्हाला एका ठिकाणी भेटतात आणि इथे राहणं हे म्हणजे आपल्या राज्याला रेलेव्हंट ठेवणं आहे. आणि आम्ही मागच्या वेळी आलो, दरवर्षी आम्ही येतो आणि खूप चांगल्या प्रकारे इथे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राला मिळते. याही वेळी मला अपेक्षा आहे की खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला गुंतवणूक मिळेल.
2030 पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न $4,000 पुढे जाईल असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे. 2025 भारतीय अर्थव्यवस्थेनं $4 ट्रिलियन टप्पा गाठला. पुढच्या 2 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन लक्ष्य गाठेल असं SBIच्या या अहवालात म्हटलं आहे. विकसित भारत जी रामजी योजनेबाबत काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीच्या मनरेगा योजनेतून काँग्रेसनं दिलेले हक्क केवळ कागदावर राहिले, आपल्या सरकारनं गरजूंना 125 दिवस रोजगाराचा हक्क दिल्याचं चौहान यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
14 दिन के बजाय 125 दिन के काम की गारंटी अगर दी है तो विकसित भारत जी राम जी योजना के अंतर्गत दी गई है. और केवल काम का अधिकार नहीं दिया है, 15 दिन के अंदर बेरोजगारी भत्ता देना पड़ेगा. उसका कागजी नहीं पुख्ता इंतजाम किया है. डिस एंटाइटलमेंट की क्लास को ही हटा दिया. आपने कागज पर अधिकार दिया था, हमने जमीन पर उसको मजबूत करने का काम किया है. ये कानून पूरे देश में एक साथ लागू होगा, कोई भी ग्राम पंचायत इसके दायरे के बाहर नहीं रहेगी.
भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल आपला अर्ज दाखल केला. दिल्लीत पक्ष मुख्यालयात भाजपच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी अर्ज सादर केला. पक्षाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 हौतात्म्य सत्संग वर्षानिमित्त नांदेड इथं येत्या 24 आणि 25 जानेवारीला होणाऱ्या हिंदी चादर या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. राज्यस्तरीय सत्संग समिती सदस्यांनी काल नवी दिल्लीत शहा यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं. नांदेडच्या मोदी मैदानावर होणाऱ्या सोहळ्यास 25 तारखेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण शहा यांनी स्वीकारल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांची आरक्षण सोडत येत्या गुरुवारी मंत्रालयात काढली जाणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया राबवली जाईल. महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल आणि सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येईल. मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं ते म्हणाले. दरम्यान उल्हासनगर महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या 2 नवनिर्वाचित नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. आपल्या पाठिंब्याचं पत्र या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलं. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपसोबत युतीसाठी आग्रही राहण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातल्या नेत्यांना केली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीबाबत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातला सीमावाद 70 वर्ष उलटून गेल्यावरही मिटलेला नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आणि निंदनीय असल्याचं मत प्राध्यापक आनंद मेणसे यांनी व्यक्त केलं. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं विवेकानंद व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी केलेल्या भाषणात मेणसे म्हणाले,
ही चळवळ सुरू होऊन 17 जानेवारीला परवाच्या 70 वर्ष पूर्ण झाली. स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेली ही चळवळ आहे आणि अनिर्णित आहे. लोक न्याय मागतायत पण सरकार आली आणि गेली, कोणीही त्यांना न्याय दिलेला नाही अशी अवस्था आहे.
या व्याख्यानमालेत आज इतिहासकार राम पुनियानी तर उद्या विचारवंत अपूर्वानंद झा यांचं व्याख्यान होणार आहे. विवेकानंद महाविद्यालयात आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रचारासाठी झालेल्या एकूण खर्चाचा तपशील 30 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. विहित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न केल्यास संबंधित सदस्यांची सदस्यता रद्द होऊ शकते असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 8 तालुक्यातून 286 इच्छुकांनी 1315 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यापैकी कालपर्यंत जिल्हा परिषदेसाठी 27 तर पंचायत समितीसाठी 22 असे एकूण 49 अर्ज दाखल झाले. परभणी इथं चाचा नेहरू बालमहोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. श्री शिवाजी क्रीडांगणावर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाकडून आयोजित या महोत्सवात सर्व शासकीय तसंच अशासकीय संस्थांच्या बालगृहातल्या बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. कॉपीमुक्त अभियान राबवणं हे फक्त परीक्षा पद्धती सुधारणा नसून भविष्यातले नीतिमान नागरिक घडवण्याचं अभियान असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या अनुषंगानं कॉपीमुक्त अभियान राबवण्यासंदर्भात मुख्याध्यापक शिक्षकांची सभा काल शहरात झाली, त्यावेळी ते बोलत होते. हे अभियान यशस्वी करणं ही सर्व संबंधित विभागांची सामूहिक जबाबदारी असून या अपप्रवृत्ती विद्यार्थ्यांपासून दूर ठेवण्यावर भर देण्याचं आवाहन स्वामी यांनी केलं. परभणी इथं येत्या 2 ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सय्यद शाह तुराबुल हक उर्सनिमित्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काल आढावा बैठक घेतली. या उर्ससाठी मराठवाड्यासह शेजारील राज्यांमधून मोठ्या संख्येनं भाविक शहरात येतात, त्या अनुषंगानं सर्व व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत मोबाईल ऍपद्वारे रब्बी हंगामाची ई पीक पाहणी मोहीम गेल्या 10 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यात कालपर्यंत 3.12% शेतकऱ्यांकडून पाहणी पूर्ण करण्यात आली. शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेली पीक नोंदणी अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची असल्यानं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानासंदर्भात धाराशिव इथं काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात गाव पातळीवर ग्रामसभेतून तसंच शाळा महाविद्यालयातून जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग निवारण पंधरवडा राबवण्यात येणार आहे. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील कृषी विमान संघानं दिल्लीत ग्रेटर नोएडा इथल्या गौतम बुद्ध विद्यापीठात झालेल्या निडर 2026 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रिसिजन अॅग्रीकल्चर या विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संघाला 1.5 लाख रुपये पारितोषिक प्रदान करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डिजिटल युगातील कोशीय लिखाण संकल्पना तंत्र आणि स्वामित्व हक्क या विषयावरील कार्यशाळेला कालपासून प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. राज्यात काल सर्वात कमी 11.2 सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल नाशिक इथं 11.4 तर जळगाव इथं 11.8 तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातल्या तापमानात वाढ झाली असून बीड इथं किमान 15 अंश तर परभणी तसंच छत्रपती संभाजीनगर इथं 16.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे राज्याची वाटचाल वेगवान करण्यासाठी दावोस परिषद निर्णायक, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. नांदेड इथं नियोजित हिंदी चादर सोहळ्याच्या आमंत्रणाचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून स्वीकार. आणि राज्यातल्या सर्व मनपा महापौर पदांची येत्या गुरुवारी मंत्रालयात आरक्षण सोडत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र 9:00 वाजता. नमस्कार.